chinimandi.com पॉडकास्ट।
युपीच्या अर्थसंकल्पात उसाचा प्रश्न सोडवलेला नाही, प्रियंका गांधी वड्रा। काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी बुधवारी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर निशाणा साधला। त्या म्हणाल्या, योगी आदित्यनाथ सरकारनं राज्यांच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांकडे लक्ष दिलं नाही। त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशचं बजेट आलं आहे, शेतकऱ्यांच्या जनावरांच्या समस्यांचा उल्लेख बजेटमध्ये केलेला नाही। शेतकऱ्यांना ऊस देण्याचा मुद्दा अर्थसंकल्पात नाही। शेतकऱ्यांच्या पिकाच्या नासाडीच्या नुकसान भरपाईचा मुद्दाही गायब आहे। शेतकऱ्यांना पिकाच्या किमतींचा प्रश्न देखील अर्थसंकल्पात नमूद केलेला नाही। प्रियंका यांनी असा दावा केला की शेतकरी खोल संकटात सापडला आहे। रात्री जनावर त्यांच्या शेतात प्रवेश करतात, पिकाचं नुकसान करतात, त्याचाही तपास केला पाहिजे। काल उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि समाजवादी पक्षाचे नेते राम गोविंद चौधरी यांनीही राज्य सरकारनं आणलेल्या बजेटला गरीब, विद्यार्थी विरोधी आणि शेतकरी विरोधी म्हटलं होतं। योगी आदित्यनाथ सरकारनं मंगळवारी 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 512,860.72 कोटी रुपयांचं बजेट सादर केलं। मागील आर्थिक वर्ष 2019-20 तुलनेत यंदाच्या बजेटची रक्कम 33,159 कोटी रुपये होती, जे टक्केवारीच्या दृष्टीनं गेल्या वर्षीपेक्षा 6.5% वाढली आहे। 2020-21 या आर्थिक वर्षासाठी योगी सरकारनं अर्थसंकल्पात 10,967.87 कोटींच्या योजनांचा समावेश केला आहे।